नमस्कार, मी अर्पिता भारतगाईज ग्रामीण वित्र घेर्डी तालुका सांगोला बोलत आहे. ही सूचना उज्ज्वला योजनेच्या सर्व ग्राहकांसाठी महत्वाची आहे. ज्या ग्राहकांची EKYC अजून पूर्ण झालेली नाही त्यांनी कृपया लक्ष द्यावे. 31 डिसेंबर पूर्वी EKYC न केल्यास दर महिन्याची 300 रुपये सबसिडी बंद होईल. म्हणून आधार कार्ड आणि गैज कंझ्युमर कार्ड घेऊन आजच अर्पिता भारतगैज कार्यालय घेर्डी तालुका सांगोला येथे येऊन EKYC पूर्ण करा. धन्यवाद.